एस्तेर अध्याय 10. मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला. त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये त्यांची आणि मर्दखयाचे महत्व राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि माद्य राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत. राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहुदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहुदी बांधव त्यास फार मान देत, कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे.